सर्वेभ्यः मम नमस्कारः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे त्रयोदशं श्लोकं पश्यामः।
व्यूढोरस्को वृषस्कन्धः शालप्रांशुर्महाभुजः आत्मकर्मक्षमं देहं क्षात्रो धर्म इवाश्रितः।
इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः। व्यूढ, व्यूढम् इत्युक्ते विपुलम् इति। उरस्कः, व्यूढोरस्कः, विपुलम् उरः यस्य सः व्यूढोरस्कः। वृषस्कन्धः, वृषभस्य स्कन्द इव स्कन्दः यस्य सः वृषभस्कन्दः, वृषस्कन्दः। शालप्रांशुः, शालवृक्ष इव प्रांशुः, प्रांशुः इत्युक्ते उन्नतः, यः सः शालप्रांशुः। महाभुजः इत्युक्ते महाबाहुः। आत्मकर्मक्षमं देहं, स्वव्यापार अनुकूलं देहं, शरीरम् आश्रितः, प्राप्तः इति। क्षात्रः इत्युक्ते क्षत्रियसम्बन्धि, क्षात्रधर्मः इत्युक्ते क्षत्रियसम्बन्धिधर्मः। इदानीम् अन्वयम् एकवारं पश्यामः। व्यूढोरस्कः, वृषस्कन्धः, शालप्रांशुः, महाभुजः, आत्मकर्मक्षमं देहम् आश्रितः, क्षात्रः धर्म इव। इदानीं तात्पर्यं पश्यामः। दिलीपः व्यूढोरस्कः इत्युक्ते विशालवक्षस्थलम् आसीत् इति। सः वृषस्कन्धः, वृषभस्कन्द इव स्कन्दः आसीत्। शालप्रांशुः, शालवृक्ष इव उन्नतः आसीत्। सः महाभुजः, क्षत्रियसम्बन्धीधर्मः, क्षात्रधर्मः। क्षात्रधर्मः स्वव्यापारानुकूलं देहम् आश्रितः इति। दिलीपस्य देहं स्वव्यापारानुकूलं कार्यं कर्तुम् आश्रितः इति भासते स्म। तथा आसीत् दिलीपस्य शरीरम्। ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ನೋಡೋಣ. ದಿಲೀಪನ ಬಾಹ್ಯ ದೇಹದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಕಾಳಿದಾಸ. ವ್ಯೂಢೋರಸ್ಕಃ ಅಂತಂದರೆ ವಿಶಾಲವಾದ ವಕ್ಷಸ್ಥಲವನ್ನು ಹೊಂದಿರುವವನು ಎಂದು ಅರ್ಥ. ವೃಷಸ್ಕಂದಃ, ವೃಷಭ, ವೃಷಭ ಅಂತಂದರೆ ಎತ್ತು, ಎತ್ತಿನ ಒಂದು ಭುಜದಂತೆ ಅಲ್ಲ ಕತ್ತಿನಂತೆ ಅವನ ಕತ್ತು ಇತ್ತು. ಶಾಲಪ್ರಾಂಶು, ಶಾಲ ಎಂಬುದು ಒಂದು ವೃಕ್ಷ ವಿಶೇಷ. ಶಾಲ ವೃಕ್ಷದಷ್ಟು ಎತ್ತರವಾಗಿ ಇದ್ದನು ದಿಲೀಪನು. ಮಹಾಭುಜ, ಮಹಾಬಾಹು ಆಗಿದ್ದನು, ಮಹಾಬಾಹುವೂ ಆಗಿದ್ದನು. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದರೆ, ಅವನ ದೇಹ ಹೇಗೆ ಇತ್ತು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಾಳಿದಾಸ ಒಂದು ಉಪಮಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆತ್ಮಕರ್ಮಕ್ಷಮಂ ದೇಹಂ ಕ್ಷಾತ್ರೋಧರ್ಮ ಇವಾಶ್ರಿತ ಅಂತ. ಕ್ಷತ್ರಿಯರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ ಒಂದು ಧರ್ಮ ಏನಿದೆಯೋ ಅದು ಕ್ಷಾತ್ರಧರ್ಮ. ಕ್ಷಾತ್ರಧರ್ಮವು ತನ್ನ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ, ಅಂದರೆ ತನ್ನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ದೇಹವಾಗಿ ದಿಲೀಪನ ದೇಹವನ್ನು ಕ್ಷಾತ್ರಧರ್ಮವು ಆಶ್ರಯ ಮಾಡಿಕೊಂಡಿತ್ತು ಅನ್ನುವಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಕ್ಷತ್ರಿಯ ತೇಜಸ್ಸು, ಒಂದು ದೇಹದಾರ್ಢ್ಯ, ಮನೋಧರ್ಮ ಎಲ್ಲವೂ ದಿಲೀಪನಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅಂತ ಕಾಳಿದಾಸ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭ ದಿನಂ.